आप सुन रहे हो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विद आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।
ओके सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत आणि कालच्याला आपण मॉर्निंग नंबर वन मध्ये स्वच्छता गृहांबद्दल एक विषय घेतला होता आणि याच विषयासंदर्भात इन डिटेल माहिती मिळवण्यासाठी आपल्या सोबत नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय बेकाटे सर आहेत। सर खूप खूप स्वागत आहे आमच्या शो मध्ये।
थँक्यू सर, थँक्यू।
सगळ्यात महत्वाची गोष्ट, कालच्याला आम्ही एक बातमी वाचली होती, आपल्या नाशिकची जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येला पुरेल इतके स्वच्छता गृह नाशिक मध्ये नाहीये, खूप जास्त कमतरता पडते आहे।
आपण वैयक्तिक शौचालय स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत आपण घर तिथे शौचालय ही संकल्पना केंद्र शासनाने प्रत्येक कॉर्पोरेशन महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांना दिलेली आहे की ज्या ठिकाणी घर असेल त्या ठिकाणी शौचालय राहणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून उघड्यावरती जे काही शौचालय बसतात ते बसू नये आणि पूर्ण गाव शहर हे हागणदारी मुक्त कसं होईल याकरता प्रशासनाने लक्ष द्यायचं आहे।
ओके ओके, पण ही जी शौचालय असणार आहेत ही पर्सनली माझं घर आहे तर माझ्या घराच्या आसपास आणि माझ्या घरामध्ये किंवा घराच्या परिसरात शौचालय हवं, मी बांधलेलं हवं असं ते शौचालय आहे?
हो हो हो, यामध्ये दोन तीन कन्सेप्ट आहेत की ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी त्यांचं स्वच्छतागृह स्वतः बांधून घ्यायचं आहे, त्याच्याकरता शासनाकडून त्यांना 12,000 रुपये अनुदान मिळणार आहे।
बरं,
पहिला हप्ता 6,000 रुपयाचा देतो आणि स्वच्छतागृह बांधून झाल्यानंतर उर्वरित जे 6,000 रुपये आहेत ते देतो आपण।
बरं,
आता याच्या केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही हे दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन करून 12,000 रुपयांना त्यांना देतो आहे। जिथे वैयक्तिक शौचालय बांधायचे आहे अशांनी एक फॉर्म भरून द्यायचा आहे, तो फॉर्म भरून दिल्यानंतर विभागीय कार्यालय या ठिकाणी त्यांनी जायचं आहे आणि त्या ठिकाणी दिल्यानंतर ते सगळे फॉर्म आमच्याकडे येतात, त्याची ई सेवा केंद्राकडनं ऑनलाईन केलं जातं आणि ते एक लाईन लिस्टिंग केल्यानंतर ते आम्ही आमच्या स्टाफकडनं व्हेरिफिकेशनला पाठवतो। तिथे प्रामुख्याने आपण 3-4 गोष्टी बघतो, त्याच्याकडे जागा उपलब्ध आहे का, तो उघड्यावरती बसतो का किंवा तो सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो का,
बरं बरं,
त्याच्यानंतर जवळपास ड्रेनेजच्या लाईन गेल्या आहेत का आणि तो बांधायला इंटरेस्टेड आहे का।
सुनते रहो बेस्ट ऑफ मॉर्निंग नंबर वन विथ आरजे रुद्रा ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।